बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांना त्यांच्या शिक्षण, आरोग्य किंवा विकासासाठी धोकादायक किंवा वाईट काम करण्यापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार म्हणजेच संरक्षणाचा अधिकार. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.